नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी अक्षता बोडके तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. केंद्रीय घरमंत्री अमित शाह हांणी नरेंद्र मोदी सरकाराची शेतकी समाजाकडेन आशिल्ली वचनबद्धतायेची पुष्टी केल्या. सगळ्या आंतरराष्ट्रीय वेपार करारांत शेतकार, गोरवां पोसपी आनी नुस्तेकार हांचे हितसंबंध उरतले हाची खात्री केल्या. आयज गुजरातांतल्या गांधीनगरांतल्या महात्मा मंदिरांत देशांतली पयली केंद्रीय बँक डिजिटल चलन CBDC आधारित भौशीक वितरण पद्दत सुरू केल्या उपरांत ते उलयताले. मंत्री शाह हांणी विरोधकांच्या दाव्याक प्रतिकार दिवन भारत अमेरिका वेपार करार आनी भारत युरोपीय संघ मुक्त वेपार करार या दोनी प्रकारांत शेतकार, गोरवां पोसपी आनी नुस्तेकार हांचे हितसंबंध राखून दवरल्यात अशें सांगले.
यूरोपियन यूनियन के साथ हुए FTA और अमेरिकन ट्रेड डील दोनों समझौते में किसानों को पूर्णतया नरेंद्र मोदी जी ने सुरक्षित किया है. किसी को चिंता करने की जरूरत नहीं. मैं आज फिर से एक बार भारत के मछुआरों को, भारत के पशुपालकों को और भारत के किसानों को आश्वस्त करना चाहता हूं कि कभी भी आपके हितों के साथ समझौता भारतीय जनता पार्टी के नेता नरेंद्र मोदी कर ही नहीं सकते.
भारत मध्य उदेंत युरोप आर्थिक मार्ग IMEC जोडणी, रसद आनी वेपार सुनिश्चित करपा खातीर आसा अशें विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी सांगले. काल म्युनिक सुरक्षा परिषदेन उलयतना डॉ एस जयशंकर हांणी संयुक्त राष्ट्रांत सुधारणा करपाची गरज आसा, जाका लागून समकालीन भूराजनितीक वास्तविकता दिसून येता आनी आयच्या जागतीक आव्हानाक तोंड दिवपाक प्रभावी उरता हाचेर मंत्री जयशंकर हांणी भर दिलो. भारताच्या तेल खरेदीविशी उलयतना तांणी युरोप आनी संवसारातल्या हेर वाठाराप्रमाण भारतांतल्या तेल कंपनींनी उपलब्धताय, खर्च आनी संकश्ट पळोवन निर्णय घेतात अशें म्हणलें.
Where the energy issues are concerned, oil companies in India, as in Europe, as probably in other parts of the world, look at availability, look at costs, look at risks, and take the decisions that they feel is in their best interest. So many things are changing, and so many of us are doing our calculations and recalculations.
म्युनिक सुरक्षा परिषदेच्या फाटभुयेर विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी G7 विदेश वेव्हार मंत्र्यांकडेनही संपर्क साधलो. मंत्री जयशंकर हांणी दर्यावेल्या मार्गांची राखण करप, बंदराची सुरक्षा घटमूट करप आनी लवचीक पाणबुडी केबल मुळाव्या साधन सुविधा खातीर योगदान दिवपाच्या देशाच्या भूमिकेचेर खाशेलेपण तांणी सांगले. आयज पुराय देशांत महाशिवरात्र व्हडा उमेदीन आनी भक्तिभावान मनयतात. गुजरातांत राज्यांतल्या जायत्या महादेवांच्या देवळांनी महाशिवरात्र मनयतात. पयल्या ज्योतिर्लिंग सोमनाथ देवळांत सकाळी भक्तांची व्हड गर्दी जाली. सकाळी 4 वरांचेर देवळाची दारां दर्शना खातीर उक्ती केल्ली आनी 42 वरां मेरेन देवूळ सतत उक्तें उरतलें अशें कळयलां. देवळाच्या आवाठान आयज भव्य पालखी मिरवणूक काडली, तातूंत व्हडा प्रमाणांत भक्त जमले. द्वारका हांगाच्या नागेश्वर ज्योतिर्लिंग देवळांतय भक्तां जमल्यात. मजगतीं काठमांडूच्या पशुपतीनाथ देवळांत भायर सकाळी 3 वरां सावन महाशिवरात्री निमतान शिवाची पुजा करपा खातीर लाखांनी भक्तांची रांग आसली. भारताच्या वेगवेगळ्या वाठारांतल्या महाशिवरात्र उत्सवांत वांटो घेवपा खातीर आयिल्ल्या साधू आनी संतांक जेवणा सयत हेर वेवस्थेचे आयोजन पशुपती विकास ट्रस्ट प्राधिकरणान केला. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हांणी आता पयल्या दर्जाच्या कोचा बरोबर गाड्यांचे सामान्य कोच नितळ करतले अशें जाहीर केलां. काल नवी दिल्लीत रेल्वे सुदारणाविशी पत्रकार परिषदेन उलयतना मंत्री वैष्णव हांणी 80 गाडयो वळखून घेतले आनी या गाडयांनी समर्पित कर्मचारी तैनात करतले अशें सांगले.
ट्रेन हमारी चलती है लॉन्ग डिस्टेंस स्पेशली, उनका प्रॉपर एंड टू एंड क्लीनिंग हो सके. दूसरा, स्टेशन पे एक क्लीन ट्रेन स्टेशन का कॉन्सेप्ट बनाए. कुछ लिमिटेड नंबर ऑफ स्टेशन पे पूरी थॉरो क्लीनिंग करने का अभी करंट सिस्टम है. इसके बजाय ट्रेन के ओरिजिन से लेके ट्रेन के डेस्टिनेशन तक कंटिन्युअसली ट्रेन की क्लीनिंग हो.
भारतीय हवामान खात्यान आयज हिमाचल प्रदेशान दाट धुके पडपाचो अदमास उक्तायला. मजगती फाल्यां मेरेन कर्नाटक, कोंकण आनी गोंयांत उष्ण आनी दमट परिस्थिती येवपाची शक्यताय आसा अशें कळयलां. बायलांच्या क्रिकेटान आयज सिडनीत जाल्या 3 मॅचीच्या मालिकेच्या पयल्या बायलांच्या T20 आंतरराष्ट्रीय सर्तीन भारतान यजमान ऑस्ट्रेलियेक 9 विकेटींनी हारयले. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबऱ्यो सोंपल्यो. मुखावले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां फाल्यां सकाळीं 8:40 आयकूंक मेळटलें. नमस्कार.